नमस्कार, उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोता, आपण आमचे कार्यक्रम ऐकत असता त्याद्वारे आपणास परमेश्वराविषयी त्याच्या वचनाविषयी माहिती मिळत आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या पत्राद्वारे सुद्धा आपले विचार प्रकट करत असता, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. श्रोता, कुणीतरी म्हटलं आहे की जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. याच जीवनात कोणत्याही गोष्टीची शाश्वता नाही. कधी काय होईल हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं. परंतु जो मनुष्य परमेश्वराला ओळखत असतो, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्याचं जीवन हे एखाद्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं. त्याच्या जीवनात सदैव शांती, समाधान आणि आनंद असतो. त्याच परमेश्वराच्या वचनातून बायबलच्या योना नावाच्या पुस्तकातील वचनांद्वारे आपल्याशी बातचीत करणार आहेत श्रीमती रोशना पीटर. परमेश्वराचं जिवंत वचन ऐकण्या अगोदर हे सुंदरसं गीत ऐकूया आणि आपल्या मनाची तयारी करूया.
शेवटी प्रभू राया बिना ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, ही वेळ तू आम्हाला दाखवलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. आज प्रभू तू आपल्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोलणार आहेस, म्हणून आम्ही तुझे आभारी आहोत. आजचं वचन समजण्याकरिता तू आमची मदत कर. आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे केंद्रित असावं, म्हणून आमच्या विचारांवर तू नियंत्रण ठेव. ज्या काही बाधा आहेत त्या तू दूर कर. आमच्या सर्वांची परिस्थिती तुला ठाऊक आहे. स्पर्श कर प्रभू, आणि जे आजारी आहे, शरीराने दुर्बळ आहेत, त्यांना आरोग्य पुरव. जे कशाही प्रकारे निराशेने भरलेले आहेत, जीवनामध्ये हतोत्साहित झालेले आहेत, त्यांची निराशा दूर करून त्यांना तू आपल्या आनंदाने आणि शांतीने भर. ज्या कुटुंबांमध्ये आज अशांती आहे, भांडणं आहेत, सैतानाचं वर्चस्व आहे, त्या ठिकाणी तू उपस्थित हो. त्या ठिकाणी तू आपलं राज्य स्थापित कर. त्या कुटुंबांना आशीर्वादित कर. मी प्रत्येक लहान थोर श्रोत्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहे. आजची ही वेळ आम्हातील प्रत्येकाकरिता आशीर्वादाची अशी कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योनाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत, आणि पहिल्या अध्यायाच्या 3 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आता आम्हाला दिसतं की योना जहाजावर आहे. जहाज पाण्यावर पुढे जाऊ लागते, आणि नक्कीच ह्यावेळेला योना मनामध्ये म्हणत असेल की बरे झाले, एकदाची सुटका झाली, आता पुढचा प्रवास किती चांगला असणार आहे. परंतु आम्हाला लवकरच दिसेल की योनासाठी हा प्रवास फार सुखदायी असणार नाही. चौथं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला, आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. ह्या वादळासाठी परमेश्वर जबाबदार होता. मी आधीच ह्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधले होते. श्रोत्यानो, हे वादळ अलौकिक होते. गलील समुद्रावर आलेले वादळ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त नावे झोपलेले होते, तेव्हा ते वादळ पाहून त्या लोकांना माहीत होते की ते आता बुडून मरणार, कारण ते वादळ फार भयंकर होते. त्या सर्व लोकांना त्या समुद्राविषयी माहिती होती, त्यामुळे जेव्हा वादळ आले तेव्हा त्यांना कळून चुकले की थोड्याच वेळात आम्ही समुद्राच्या तळाशी असणार आहोत. ते सुद्धा एक अलौकिक वादळ होते, परंतु त्यास वादळासाठी सैतान जबाबदार होता, कारण तो प्रभू येशूला कशाही प्रकारे मारण्याच्या प्रयत्नात होता. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? जर त्याने येऊन वादळाला धमकावले नसते तर ते सर्व त्यावेळी नक्कीच बुडाले असते. येथे योनाच्या पुस्तकात देवबाप वादळाचा उपयोग करीत आहे, व तो चांगल्या हेतूसाठी त्याचा उपयोग करीत आहे. ह्या वादळाद्वारे तो एका शहराला वाचविणार होता, एका संदेष्ट्याला जो चुकीच्या दिशेने जात आहे त्याला वापस परतून योग्य दिशेला तो नेणार होता. पाचवं वचन पुढे आम्हाला सांगतं, योनाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 5वे वचन वाचूया. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. हे जे नाविक होते श्रोत्यानो, ते भूमध्य सागराशी परिचित होते, आणि त्यांना कळून चुकले की हे वादळ नैसर्गिक नाही. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. योना निश्चितच देवाच्या इच्छेबाहेर होता, विरुद्ध दिशेने जात होता, खरे पाहता देवाच्या उपस्थितीपासून पळ काढत होता. निनवेपासून जितक्या दूर जाता येईल तितके दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता, आणि तो मनात हे विचार ठेवून की मी आता दूर जाऊन परमेश्वराची जी आज्ञा आहे ती न पाळता निभावून जाईन, आणि तो तर्शीशकडे जाऊ लागला. तरी सुद्धा त्याला ही खात्री होती की मी सर्व काही ठीक करू शकतो, आणि माझ्या जीवनामध्ये सर्व काही ठीक होत आहे. वादळात सुद्धा तो गाढ झोपलेला होता. नाविक लोक मात्र घाबरलेले होते. हे मूर्तीपूजक लोक होते जे अनेक देवी देवतांची उपासना करणारे होते. सहावं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास, उठ आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. खरोखर फक्त योनास त्या जहाजावर झोपलेला होता आणि बाकी सर्व लोक घाबरलेले होते. योना उठतो आणि एक भयंकर वादळ तो पाहतो. सातवं वचन, त्यांनी एकमेकांस म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कुणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. श्रोतनो, जुबा हा भयंकर शाप आहे. लॉटरी आणि जुव्याचा उपयोग लोकांना भ्रष्ट करतो आणि त्यामुळे संपूर्ण राष्ट्र भ्रष्ट होते व शेवटी त्याचा नाश होतो. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, देवाने हे सर्व होऊ दिले व त्याचा उपयोग करून घेतला. पण ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की देवबाप आमच्या जीवनातसुद्धा अशा गोष्टीला संमती देतो. त्याचप्रमाणे माझा विश्वास नाही की शमुवेलाला एंदोर येथील भूतविद्या जाणणाऱ्या स्त्रीने मृत लोकातून बोलावले होते. त्याविषयीचा वृत्तांत आम्हाला शमुएलाचे पहिले पुस्तक 28:7-20 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळतो. जर आपणाजवळ जुना करार आहे तर आपण ही वचने वाचू शकता. शमुएलाचे पहिले पुस्तक 28:7-20 वचने. माझा विश्वास नाही की ती वृद्ध स्त्री ते करू शकली. मला नाही वाटत स्वतः सैतान सुद्धा असे करू शकला असता. देवाने त्याला उठवले होते. फक्त देवच मेलेल्यांना जिवंत करू शकतो. फक्त देवाला मृत्यूवर आणि कबरेवर अधिकार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगटीकरणाचे पुस्तक 1:18 म्हटले, प्रगटीकरण 1:18, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत आणि त्याने त्या सैतानाला दिलेल्या नाहीत. आता आम्हाला दिसतं की ह्या खलाशांनी चिठ्ठ्या टाकल्या. काय परमेश्वर अशा गोष्टीचा उपयोग करतो? एका मंडळीतील एक कुटुंबामध्ये पती पत्नी आणि लहान गोंडस मुलगी होती. आई आणि मुलगी मंदिरात उपासनेसाठी येत असत पण वडील मात्र येत नसत. त्या दोघी विश्वासणाऱ्या होत्या. नाताळच्या वेळी तो माणूस मंदिरात आला. पालकांनी सर्व लोकांना सांगितले की तो आज पहिल्यांदाच मंदिरात आला आहे, आपण त्याच्याशी हात मिळवा बोला. परंतु नंतर ऐकण्यात आले की सर्व लोकांचे त्याला मिळणे आणि त्याच्याशी भेट घेणे त्याला मुळीच आवडले नाही. तो म्हणाला की ह्या सर्व लोकांनी हे फार जास्त केले आहे, फालतूची जवळीकता त्यांनी माझ्याशी दाखवली आहे. पुन्हा इस्टरच्या वेळी जेव्हा तो मंदिरात आला तेव्हा क्वचितच काही लोकांनी त्याच्याशी हात मिळवला, त्याच्याशी ते बोलले. व त्याची टीका ही होती की मंडळीतले लोक अगदीच निरुत्साही आहेत. श्रोत्यानो, काही लोकांना आम्ही कधीच खुश करू शकत नाही. जेव्हा देवाचे सेवक त्याला भेटण्यास गेले तेव्हा त्याने फार वाईट रीतीने त्यांचा अपमान केला आणि म्हटले, मला प्रभू येशूविषयी काहीच ऐकायचे नाही. 6 महिन्यानंतर एक रात्री जेव्हा ते देवाचे सेवक झोपण्याच्या तयारीत होते तेव्हा दरवाजाची घंटी वाजली. त्यांनी द्वार उघडले तेव्हा तोच माणूस भयभीत चेहऱ्याने त्यांच्या दरवाजात उभा होता. देवाच्या सेवकाने त्याला घरात घेतले आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितले की त्याचे निर्जल धुलाईचे दुकान आहे आणि एक स्त्री त्याच्यासोबत पैशाचा हिशोब ठेवण्याचे काम करते. एके सकाळी ती कामावर आली आणि तिने त्याला सांगितले की ती भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाकडे गेली आणि त्याने तिला सांगितले की ती लवकरच मरणार आहे. आणि त्याने हे सुद्धा तिला सांगितले की ज्या व्यक्तीसाठी तू काम करीत आहेस तो माणूस सुद्धा फार लवकर मरणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करून ते दोघे खूप हसले आणि त्यांना वाटले की अशा गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. परंतु 2 दिवसानंतर त्याच्यासोबत काम करणारी ती स्त्री जेव्हा कारमधून खाली उतरून रस्ता ओलांडत होती तेव्हा त्या दुसऱ्या गाडीने येऊन तिला धडक मारली आणि ती जागच्या जागी ठार झाली. आणि जेव्हा ह्या माणसाने ती बातमी ऐकली तेव्हा तो घाबरून गेला आणि त्याला वाटायला लागले की आता माझा नंबर आहे आणि मी मरणार आहे. देवाच्या सेवकाने त्याला समजावले आणि सांगितले की तसे काहीच नाही, तो एक संयोग होता, योगायोग होता. कावळा उडावा आणि फांदी तुटावी तसे हे झाले आहे. ह्याचा अर्थ हा नाही की तू मरशील, परंतु तो माणूस म्हणाला की माझी इच्छा आहे की मी मरणासाठी तयार असावे. काय तुम्ही मला तारणाची योजना समजावून सांगाल? त्या देवाच्या सेवकाने कागद आणि पेन घेऊन त्याला चित्र काढून तारणाची योजना समजावून सांगितली. देवाने ख्रिस्ताला हे जगात आमच्या पापांसाठी प्राण देण्याकरिता कसे पाठवले हे समजावून सांगितले. त्या माणसाने ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले आणि तो मरण्याकरिता तयार झाला. श्रोत्यानो, मला नेहमीच वाटते की सैतानाने त्याला जरा जास्त जोराने ढकलले, कारण त्याचे तारण होण्यास ती गोष्ट कारणीभूत ठरली. मोकळेपणाने सांगायचे म्हणजे देवबाप बऱ्याचदा अशा गोष्टींचा उपयोग करतो. तो स्तोत्रसंहिता 76 आणि 10 वचनामध्ये म्हणतो, स्तोत्रसंहिता 76 आणि 10 वचन, कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो. मानवाच्या अंधविश्वासाला सुद्धा तो स्तुतीचे साधन बनू शकतो. त्या जहाजावरील खलाशी अज्ञाताबद्दल वाटणाऱ्या गूढ भीतीने ग्रासलेले होते. देवाने त्यांच्या त्या भीतीचा उपयोग करून घेतला. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या व योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. आता काय होते ते पहा. 8 वचन आम्हाला पुढे सांगतं, त्यांनी त्याला विचारिले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग? तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? श्रोत्यानो, योनाला ह्या लोकांशी बोलण्याची वेळ मिळाली व त्याने स्वतःविषयी अधिक काही सांगितले नाही. तो निश्चितच देवाची साक्ष देणारा नव्हता. जो माणूस देवाच्या इच्छेबाहेर असतो ना श्रोत्यानो, तो कधीच देवासाठी प्रभावी साक्ष देणारा होऊ शकत नाही. हे फार महत्वाचे आहे व आम्ही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. लक्षात घ्या, योनाने त्यांना काय सांगितले. सर्वप्रथम त्यांनी त्याला म्हटले, हे संकट आमच्यावर आल्यामुळे आम्ही तुला काही प्रश्न विचारित आहोत, तुझा धंदा काय? योनाने तो भविष्यद्वक्ता आहे हे कोणाला सांगितले नाही. तो चूप राहिला. त्यांनी विचारले, तू आलास कुठून? योनाने त्यांना सांगितले नव्हते की तो इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या गात हेफेर येथे राहणार आहे. त्याने त्याच्या निवासस्थानाविषयी काहीच सांगितले नाही. त्यांनी विचारले होते, तुझा देश कोणता? त्याने सांगितले नव्हते की तो इस्रायली आहे. तू कोणत्या लोकांपैकी आहेस? त्याने असे सांगितले नाही की मी इस्रायलांमधून आहे, ज्यांना जिवंत व खऱ्या देवाविषयीचे प्रगटीकरण मिळाले आहे. त्याने हे मुळीच स्पष्ट केले नाही की तो जिवंत देवाचे प्रतिनिधित्व करीत आहे व देवाने त्याला निनवे येथे जाऊन आशा व तारणाचा संदेश सांगण्याकरिता पाठविले आहे. योनाने असे काहीच सांगितले नाही. का? कारण तो पूर्णपणे देवाच्या इच्छेबाहेर होता. आता 9 वचन सांगतं की तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. त्याने म्हटले, मी इब्री आहे. ह्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश होता. इब्री लोक एकेश्वरवादी म्हणून ओळखल्या जात, म्हणजे ते एकाच देवाची उपासना करीत. मूर्तीची उपासना ते कधीच करीत नसत. त्यांच्यासमोर दुसरे देव नसत, परंतु ते सृष्टीकर्त्याचीच उपासना करीत. योना म्हणतो, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. योना त्यांना सांगतो की ज्या देवाने समुद्र निर्माण केला, जो त्यांच्या समोर आता वादळामुळे खवळलेला आहे, त्या देवाची मी उपासना करतो. त्याने समुद्र निर्माण केला, कोरडी भूमी निर्माण केली. मला वाटतं ह्या खलाशांना इस्रायलाविषयी माहीत होते, परंतु ते मूर्तीपूजक होते व त्यांना जिवंत व खऱ्या देवाविषयी ज्ञान नव्हते. 10 वचन, तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. श्रोत्यानो, जरी तो फार सहजपणे सुटू शकला, तरी त्याचा विवेक त्याला खात होता. त्या खलाशांना तो त्या देवापासून पळून चालला आहे हे कळले, कारण तो त्यांना तसे सांगतो. ते म्हणतात, तू हे काय केले? काही वेळा अविश्वासणारे अशा प्रकारचा प्रश्न विश्वासणाऱ्यांना विचारतात, जो त्यांच्यासाठी फार लाजीरवाणा असा ठरतो, त्यांना ओशाळवाणा असा ठरतो. 11 वचन, ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. ह्या लोकांना कळले की त्यांच्यासाठी आता निर्णय घेणे कठीण आहे, म्हणून त्यांनी योनाला तो निर्णय घेण्याकरिता सांगितले. ते त्याला विचारतात, समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? आणि योना त्यांना फार स्पष्ट आणि सरळ असे उत्तर देतो. तो 12 वचनात म्हणतो, तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. योनाला कळले की ह्या सर्व गोष्टींमध्ये देवाचा हात आहे आणि परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करीत आहे. त्याला माहीत आहे की ह्या समस्येतून सुटण्याचे एकच साधन आहे, ते म्हणजे जहाजातून त्याचे बाहेर जाणे. देवाने निश्चय केला होता की तो योना तर्शीशला न जाता त्याला ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले आहे तेथे त्याला पाठवावे. 13 वचन, जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मारून मारून थकली, पण त्यास ते साधेना, कारण समुद्र त्याचवर अधिकाधिक खवळत चालला होता. हे फार वेगळे लोक होते. ते योनाला समुद्रात फेकू इच्छित नव्हते. त्यांनी जहाजाला वादळातून काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. 14 वचन पुढे आम्हाला सांगतं, तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करीतो की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करीतोस. ह्या लोकांच्या जीवनात घडून येणारा बदल पहा. ते आता जिवंत व खऱ्या देवाकडे वळत आहेत, अर्थातच ते त्यांच्या बिकट स्थितीत तसे करीत आहेत. ते जे काही करण्यास जात होते त्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा उपाय नव्हता. देवाने त्यांना क्षमा करावी म्हणून ते आता त्याला हाक मारित होते. 15 वचन, मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळाव्याचा राहिला. यावरून प्रकट होते श्रोत्यांनो की हे वादळ अलौकिक होते, जे देवाच्या नियंत्रणात होते. 16 वचन, त्या माणसास तर परमेश्वराचा फार धाक पडला. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले. परमेश्वराचे भय मानणे बुद्धीचा प्रारंभ होय असे पवित्र वचनात सांगितलेले आहे. काय ते त्यांच्या देवी देवतांना घाबरले नाही? ते समुद्र व कोरड्या भूमीला, ज्याने निर्माण केले, त्या देवाला घाबरले. हे अर्पण ख्रिस्ताकडे निर्देश करते. ख्रिस्ताशिवाय दुसरे कुठलेही अर्पण नाही. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले. ह्या माणसांनी कोणते नवस केले? त्यांनी नवस केला की ते आता त्याची सेवा करतील. ह्या अनुभवाद्वारे ते जिवंत आणि खऱ्या देवाकडे वळले. ह्या वादळामुळे योनाच्या जहाजावर जे वादळ आले त्यामुळे काही चांगले निष्पन्न झाले, आणि आम्हाला दिसतं की ह्या लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला, परिवर्तन आले. आता योनाला काय होते ते आपण पाहूया. 17 वचन सांगतं, परमेश्वराने योनाला गिळण्याकरिता एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. श्रोत्यांनो, मत्स्यासाठी किंवा व्हेलसाठी मत्तै कृषुभवर्तमान 12:40 जो ग्रीक शब्द आला आहे तो केटॉस म्हणजे मोठी विशाल मच्छी. मला नाही वाटत की तो व्हेल मासा होता, परंतु महत्वाची वास्तविकता ही होती की प्रभूने ह्या खास प्रसंगासाठी, ह्या खास कार्यासाठी एक विशेष मासा तयार केला होता. मी ह्या मताची आहे की योनाला गिळण्यासाठी विशेष मासा तयार केला गेला आणि ह्यामध्ये एक चमत्कार आहे. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्री होता. लक्षात घ्या की ह्या ठिकाणी तो 3 रात्र आणि 3 दिवस माशाच्या पोटात जिवंत होता असे म्हटलेले नाही. पहिल्या अध्यायाच्या वेळपत्रकात योना इस्रायल सोडतो, त्याचे स्थान आहे निनवे. परंतु आम्हाला दिसतं की ह्या अध्यायाच्या शेवटी तो माशाच्या पोटात आहे. श्रोतांनो, मला खात्री आहे की ह्या अध्यायाच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वर हे वचन समजण्याकरिता आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.